श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचे सुरुवातीचे नमन सुरू आहे। पहिल्या 30 ओव्या घेऊन झालेले आहेत। या 30 ओव्यांमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपले सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांचा जय जयकार केला। अत्यंत संस्कृत प्रचुर शब्दांनी निरनिराळे रूपक, उपमा, अलंकार, छंद वापरून आधी फार रसभरित शब्दांनी स्तुती केली, जय जयकार केला आणि नंतर क्षमायाचना केली। कारण माऊली म्हणतात की हे गुरु, तुम्हाला समोर बसलेलं पाहून माझ्याच्याने राहवत नाही आणि मी अशीच बडबड करू लागतो। कशी बडबड? कधी तुमच्या ठिकाणी एका लेकराच्या लढिवाळपणाचा भाव आणतो, कधी भक्त होतो तुम्हाला गुरु करतो, कधी तुम्हाला देव समजून भक्त होतो। तर प्रत्येक वेळी असं करताना त्यात द्वैत निर्माण होते आणि तुमचा अशा शब्दांनी सुद्धा जय जयकार करणे हे मला असं वाटतं की हे सुद्धा अयोग्य आहे। तुमच्या ठिकाणी मौन धरून राहणे हीच खरी भक्ती होईल आणि हाच खरा जय जयकार होईल। शब्देविन संवादू, एक शब्द न बोलता स्तुती करणे, मनापासून स्तुती करणे, मौन राहून तुमची स्तुती करणे, अशा प्रकारची ज्ञानदेवांनी विनंती केली। तव विनवी ज्ञानदेवो म्हणे हो काजी पसावू, तरी अवधान देतू देव ग्रंथा आता। आता मला फक्त इतका प्रसाद द्या की तुम्ही माझ्या या सद्ग्रंथाकडे लक्ष द्या। अशा या 30 ओव्या घेऊन झाल्या होत्या। त्या पुढच्या 30 ओव्या आज आपण घेणार आहे आणि यासुद्धा फार रसभरीत आणि अत्यंत गोड अशा ओव्या आहेत, ज्यात 18व्या अध्यायाचं विशेष महत्त्व सांगण्यात आलेलं आहे। सुरू करूया आजचा भाग।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
लोकी तरिया थी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे, आणी भेटीची हात वसे देवतेची तिये। तैसेची येथही आहे जे केची येणे अध्याये, आगवाची दृष्ट होये गीता गमुहा। मी कळसू याची कारणे अठरावाध्यायो म्हणे, वाईला बादरायणे गीता प्रासादा। नोहे कळसा परते काही प्रासादी काम नाही, ते सांगतसे गीता ही संपलेपणे। व्यासु सहजे सुत्री बळी तेणे निगमरत्ना चळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली।
लोकात अशी समजूत आहे की दुरून देवळाचा कळस दिसला म्हणजे त्या देवळाच्या आतमध्ये जे देवता असते त्याची भेट झाली। कारण माऊली असं म्हणतात की गीतारूपी रत्नमंदिराचा हा 18वा अध्याय हा कळस आहे, अर्थरूपी चिंतामणी असा कळस आहे, सर्व गीतेचे दर्शन घडवून आणणारा हा वाटाडे आहे। इथेही या 18व्या अध्यायाच्या बाबतीतही अगदी हेच खरे आहे, कारण की या एकाच अध्यायाने सर्व गीताशास्त्र पाहिले असे होते। म्हणून याच कारणाकरिता श्री व्यासांनी गीतारूपी मंदिरावर 18वा अध्याय हा कळस चढविला असे मी म्हणतो। मंदिर बांधण्यामध्ये कळसापलीकडे काही काम शिल्लक राहिले नाही असे नसते का? एकदा कळस झाला, कळस चढवण्याचा एक समारोह असतो। एकदा कळस चढवला, कलसोत्सव म्हणतात, एखाद्या देवळाचा कलसोत्सव झाला की मग त्या देवळाच्या कामाची सांगता झाली, म्हणजे मग ते देऊळ पूजा करण्यासाठी मोकळं होते। अगदी तीच गोष्ट गीता देखील आपल्या समाप्तीने सांगत आहे। व्यास हे स्वभावतःच मोठे बुद्धिमान कारागीर होते, मोठे सूत्रकार होते. त्यांनी वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर असलेल्या उपनिषदर्थ रूपी पठारावर खाण्याला आरंभ केला, म्हणजे उपनिषदांचा विचार करण्यास आरंभ केला. फार सुंदर भाग येत आहे बरं पुढे.
तेथ त्रिवर्गाचा अणुआरू आडवू निघाला जो अपारू, ते महाभारत प्राकारू भोवता केला. माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडूनी चोखट, घडीले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. निवृत्ती सूत्र सोडणिया सर्वशास्त्रार्थ पुरवणिया, आवो साधिला मांडणिया मोक्षरेखेचा. ऐसे नी करीता उभारा पंधराध्यायांत पंधरा, भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादू जाहला. उपरी सोळावा ध्यावो तो ग्रीवे घंटेचा आवो, सप्तदशू तो चिठावो पळघाणिये.
तेव्हा धर्म अर्थ काम हा त्रिविध पुरुषार्थ रूपी जो पुष्कळसा असार चाराचुरा निघाला, म्हणजे व्यासानी खोदायला सुरुवात केली ना, उपनिषदाची पठारे खाण्याला सुरुवात केली. आता ही कल्पना आहे, तर त्या ठिकाणी धर्म अर्थ काम हे जे पुरुषार्थ आहेत, या पुरुषार्थाचा जो चाराचुरा निघाला, म्हणजे भुगा निघाला, चुराडा निघाला, त्याचा महाभारत रूपी कोट गीता मंदिरा सभोवती केला. काय सुंदर कल्पना आहे. हे जे वेस्ट मटेरियल होतं, वेस्ट मटेरियल तर अयोग्य होईल शब्द, आपल्याला शब्दही वापरता येत नाही बरोबर, तर हे जे धर्म अर्थ काम या हे जे पुरुषार्थाचे तीन भाग आहे, या रूपाने जे जे काही निघालं त्या महाभारतातून, हे गीतेच्या तुलनेत इन्फेरियर क्वालिटीच्या गोष्टी आहे. तर ते जे इन्फेरियर क्वालिटीचं मटेरियल होतं त्याचं काय केलं, गीता मंदिराच्या सभोवती त्या महाभारताचा कोट तयार केला, म्हणजे ज्याला आपण एक म्हणतो ना कंपाऊंड वॉल, तर ती कंपाऊंड वॉल तयार केली त्या देवळाची. आता या खाणीमध्ये आत्मज्ञानरूपी अखंड एक दगड निघाला, एक असा दगड निघाला, तो आत्मज्ञानरूपी दगड होता, आणि तो अत्यंत चातुर्याने साफसूप करून त्याचा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपाचा चांगला चिरा तयार केला. एखादा दगड असतो ना, शिल्पकार जो असतो दगडाचं काम करणारा, तो काय करतो, एखादा विशाल दगड दिसला त्याला की त्या आपल्याला तो दगड दिसतो आणि त्याला त्याच्या आतमध्ये ती मूर्ती दिसते, त्याला जे घडवून आणायची त्याला ती मूर्ती दिसते, आपल्याला तो दगड दिसतो, पण त्या मूर्तीचं संपूर्ण शरीर, त्या संपूर्ण डिझाईन त्यात समावेल अशा पद्धतीने त्याला चतुष्कोण रूपाने, चतुर्भुज रूपाने, त्रिभुज रूपाने किंवा वर्तुळ रूपाने त्याला जसा पाहिजे तसा त्याला चिरा टाकतो, तो त्या शेपमध्ये आणतो. चिरा करणे म्हणजे त्याला शेपमध्ये आणणे आणि नंतर त्यातून तो मूर्ती निर्माण करायला तयार सुरुवात करतो. एक एक घन छेनी मारतो आणि जे तुकडे पडतात तो चाराचुरा, त्याच्यापासून तो कोट तयार केला आणि मग ते आत्मज्ञानरूपी जो दगड निघाला त्याचा चिरा तयार केला. निवृत्तीरूपी ओळंबा लावून सर्व शास्त्रार्थाची पूर्णी घालून व्यासांनी त्या चिऱ्याच्या मांडणीने मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला. काय करायचे, आधीचे शिल्पकार त्या दगडावर चिरा तयार झाला की मग बरोबर आपल्या कल्पनेनुसार वरच्या भागात तोंड निघणार, या भागाचे हात निघतील, इथे पोट निघेल, इथे पाय निघतील, त्याप्रमाणे त्याच्यावरती रेषा आखायचे, चौकोन चौकोन आखायचे. ही पद्धत आताही एलिमेंटरी क्लासेसमध्ये जेव्हा ड्रॉइंगचे क्लासेस शिकवतात पेंटिंग शिकवतात त्यावेळी अजूनही वापरतात, आणि या प्रकारच्या वह्याही मिळतात आजकाल. त्यात डबे डबे खाने खाने निघालेले असतात. तर त्या चिऱ्याच्या मांडणीने मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला. अशा तऱ्हेने गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असताना जमीन शुद्ध करण्यापासून तर 15व्या अध्याय संपेपर्यंत 15 अध्यायाचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पूर्ण झाले. म्हणजे खरी गीता हे 15 अध्यायात आलेली आहे असं माऊलीला म्हणायचं. तर गच्चीपर्यंत एक एक अध्याय एका एका विट्येप्रमाणे एकावर एक थर रचले आणि मग ते गच्चीपर्यंत पुरे आले. वरती 16व्या अध्याय हा गळ्यावरील डेऱ्याचा आकार होय. मंदिराच्या गळ्यावर एक डेऱ्याचा आकार असतो ना, एक चौकोन असतो त्याच्यावरती डेऱ्याचा आकार असतो. आता हा डेऱ्याचा आकार कोण आहे? हा 16वा अध्याय होय. आणि 17वा अध्याय हा तोच कळसाच्या बैठकीचा ओटा होय. हा जो 17वा अध्याय त्याला पळघणी म्हणतात. पळघणी त्या तो जो डेरा तयार होतो डेऱ्याच्या वरती आणखीन एक समतोल आणि सरळ सरळ भाग तयार करतात. प्लॅटफॉर्म, एक प्लॅटफॉर्म ज्याच्यावरती कळस बसवला जातो त्याला पाळघणी म्हणतात. तर डेऱ्यावर डेरा कोण झाला? 16वा अध्याय. आणि त्याच्यावरची पाळघणी कोण झाला? 17वा अध्याय. तयाही वरी अष्टादशू तो आपैसा मांडला कळसू उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आय तयाचे पुरे दाविता हे आपुल्यांगी जालया कामा नाही चोरी ते कळसे होय उजरी तेवी अष्टादशो विवरी साध्यंत गीता ऐसा व्यासे विंदाणिये गीता प्रासादू सोडणिये आणुणी राखिले प्राणिये नानापरी एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरुणी करीती यया एक ते श्रवणमिषे छाया सेविती ययाची. त्याच्याही वर कळस बसवला, कळसाचा ओटा तयार केला, त्याच्याही व 18वा अध्याय हाच कोणी एक सहजच उभारलेला कळस आणि त्यावर गीताधिक शास्त्रांमुळे व्यास हे ध्वजेच्या ठिकाणी लागले. कळसावर झेंडा असतो की नाही एक, तो झेंडा म्हणजे व्यास मुनी स्वतः. म्हणून पहिल्या अध्यायापासून तर 17व्या अध्यायापर्यंत जे मागील सगळे अध्याय आहेत ते चढत्या चढत्या भूमिकेचे आकार असून ते सर्व काम पुरे झाल्याचे हा 18वा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवित आहे. मंदिराचे पुरे झालेले काम कळसाच्या योगाने अपुरे राहिले नाही तर पूर्ण झाले हे उघड होते. त्याप्रमाणे 18वा अध्याय हा कळस असल्यामुळे तो गीतारूपी मंदिराचे काम संपूर्ण झाले असे स्पष्ट सांगतो. याप्रमाणे त्या कारागीर व्यासांनी, त्या आर्किटेक्ट व्यासांनी, त्या इंजिनियर व्यासांनी गीतारूपी मंदिर मोक्षाकरता तयार करून प्राण्यांचे नाना प्रकारांनी रक्षण केले. कोणी या गीतारूपी मंदिराला आवर्तनरूपी प्रदक्षिणा बाहेरूनच करतात आणि कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात, म्हणजे मंदिरात येऊन बसतात. एक ते अवधानाचा पुरा विळा पाऊळ भीतरा देवनी रिगती गाभारार्थ ज्ञानाचा ते निजबोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आथी समर्थाची पंक्ती भोजने तळील्या वरील्या एक पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षुची लाभे ऐसा गीता वैष्णव प्रासादू 18वा अध्यायो कळसो विशदू
म्या म्हणीतला हा भेदू जाणून या। आता सप्तदशा पाठी अध्याय कैसे निउठी तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा।
ते आत्मज्ञानाने आत्मरूप श्रीहरीची तात्काळ भेट घेतात। कोण? जे गीता मंदिरात प्रवेश करतात, म्हणजे गीतेच्या आतमध्ये जाऊन बसतात, श्रवण करतात, ऐकतात, वाचतात, असे ते। कित्येक पुरते अवधानरूपी विडा पैसा देऊन गीतारूपी मंदिराच्या अर्थज्ञानरूपी गाभ्यात प्रवेश करतात आणि ते आत्मज्ञानाने आत्मरूप श्रीहरीची तत्काळ भेट घेतात। परंतु या गीतारूपी मंदिराच्या ठिकाणी मोक्षरूपी प्रसाद सर्वांना एकसारखा मिळतो। नुसता वाचन करतो त्यालाच मिळत नाही, जे श्रवण करतात त्यांनाही मिळतो आणि जे वाचन श्रवण करत न करता नुसतं गीतेच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणारे आहेत त्यांनाही मिळतो। खरे जे गर्भश्रीमंत असतात ना, त्या श्रीमंतांच्या पंक्तीमध्ये जेवणामध्ये खालील बसणारे लोक आणि वर बसणारे लोक, म्हणजे विशिष्ट लोकांची पंगत आणि साधारण लोकांची पंगत, या दोन्ही पंगतीमध्ये एकसारखेच पक्वान्न वाढले जाते। असं करत नाही की वर बसलेल्यांना लाडू आणि खाली बसलेल्यांना त्या लाडवाचा चुरा, असं करत नाहीत, कारण ते गर्भश्रीमंत आहे, ते सर्वांना एकसारखं खाऊ घालतात। त्याप्रमाणे या गीतेच्या श्रवणाने, अर्थज्ञानाने, आवर्तनाने मोक्षच मिळतो। आवर्तनाने बरं का, श्रवणाने ऐकल्याने, म्हणजे अर्थज्ञानाने म्हणजे अर्थ समजावून समजावून सांगून, आणि आवर्तन नित्यप्रति आपल्या दररोजच्या आपल्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये जर आपण थोडा वेळ गीतेचा अभ्यास केला, दररोज अर्धा तास गीता वाचली, तर हे सगळं आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातं। आणि हे मर्म जाणूनच हे गीतारूपी वैष्णव मंदिर आहे आणि 18वा अध्याय हा त्या मंदिराचा कळस आहे असे मी स्पष्ट म्हटले, असे ज्ञानेश्वर माऊली सांगत आहे। आता 17व्या अध्यायानंतर 18व्या अध्यायाची उत्पत्ती कशी झाली तो संबंध डोळ्यांना दिसेल तसा मी सांगतो। तो जो संबंध आहे 17व्या आणि 18व्या अध्यायाचा तो मी सांगतो, असं माऊली म्हणतात। न मोडता दोन्ही आकार घडीले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे का गंगा यमुना उदक ओग बगे वेगळीक दावी होऊनी एक पाणी पणे नाना वाढिली दिवसे कळाबिंबी पैसे परी सिनाने लेवे जैसे चंद्री नाही तैसी सिनानी चारी पदे श्लोक श्लोकावच्छेदे अध्याओ अध्याय भेदे गमे किर परिप्रमेयाची उजरी आनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी। एकत्व न बिघडू देता शरीराच्या ठिकाणी स्त्री व पुरुष असे दोन आकार अर्ध नारी नटेश्वराच्या रूपामध्ये किंवा गंगा यमुना यांचे पाणी ओघाकडे दृष्टी दिली असता वेगवेगळे दिसून येते, परंतु त्या दोन्ही नद्यांचे उदक पाणी या दृष्टीने पाहिले असता ते पाणी तर एकच आहे असे दिसते। किंवा चंद्रबिंबांच्या ठिकाणी शुक्ल पक्षातील तिथीच्या मानाने प्रत्येक दिवसाला अधिक अधिक कला प्राप्त होत असते आणि पौर्णिमेच्या दिवशी जर पाहिले तर चंद्रबिंबाच्या ठिकाणी तितक्या निरनिराळ्या कलांचे वेगवेगळे थर दिसत नाहीत, चंद्र हा एकटा एकुलता एकच दिसतो। त्याप्रमाणे या गीतेमध्ये एकापासून एक चरण पृथक केल्याने एका श्लोकाचे चार चरण झाले। एक श्लोक असतो त्याचे चार चरण असतात। तसेच एका अध्यायामध्ये एका श्लोकाहून दुसरा श्लोक निराळा असा तोडल्याने एकाच अध्यायाचे अनेक श्लोक दिसतात। त्याचप्रमाणे एक अध्याय संपून दुसरा अध्याय जेव्हा सुरू होतो म्हणून गीतेचे पुष्कळ निरनिराळे अध्याय झाल्यासारखे दिसते, परंतु हे पदे श्लोक अध्याय यांच्या अनेकतेमुळे ग्रंथामध्ये प्रतिपादित केलेला सिद्धांत अनेक नाही आहे, तो एकच आहे. त्या सगळ्यांचा अभिप्राय एकच आहे. रत्नांच्या हारामध्ये रत्ने अनेक असली तरी दोरी जशी एकच असते त्याप्रमाणे हा भाग आहे.
मोतिये मिळोनी बहुवे एकावळीचा पाडू आहे, परी शोभे रूप हो एकची तेथ. फुला फुलसरा लेख चढे धृती दुजी अंगुळी न पडे, श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावे. हे सात शते श्लोक अध्यायाठरांचे लेख, परी देव बोलिले एक जे दुजे नाही. आणि म्याही न सांडुनी ते सोये ग्रंथा व्यक्ती केली आहे, प्रस्तुत तेणे निर्वाही निरूपणायिका. तरी सतरावा अध्यावो पावता पुरता ठावो, ते संपता श्लोकी देवो ऐसे बोलले.
पुष्कळ मोती मिळून एक पदरी हार केला असता त्याला एकावळी म्हणतात, किंवा आपल्याकडे नाही का एकदाणी गरसळी असे प्रकार असतात तर ती एकावळी म्हणतात. परंतु त्या एकावळीच्या ठिकाणी मोते जर अनेक असली तर शोभा एकच आहे, एकसारखी शोभा दिसते. फुले आणि फुलांच्या हारांचे पदर मोजता येतील, पण त्यातील सुवास मोजता येईल का? तो सुगंध तर एकसारखाच, त्याला एक दोन पाच सात असे नाव देता येईल, बोटावर मोजता येईल. म्हणून या गीतेतील श्लोकांचे आणि अध्यायांचे हे असेच नंबर्स आहेत, संख्या आहेत नुसत्या. म्हणजे या गीतेमध्ये जरी श्लोक आणि अध्याय वेगवेगळे असले तरी त्या सर्वांमधून सिद्धांत मात्र एकच आहे. या गीतेत 700 श्लोक आलेले आहेत, 18 अध्याय आलेले आहेत, परंतु देवाने जे सांगितले ते एकच तत्व सांगितले आहे, आणि ते काय आहे? ते आहे ज्ञान. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच सांगितलेलं नाही. आणि मीही ती संगती न सोडता ग्रंथाचे विवरण केले आहे, आणि सांप्रत माझे 18 अध्यायाचे निरूपण तुम्ही त्याच धोरणाने ऐका, याला वेगळं करून काही पाहू नका. माऊली म्हणतात 17 अध्यायाच्या शेवट होण्याच्या वेळी शेवटच्या श्लोकामध्ये देव जे बोललेत तिथपासून आपण भाग पुढे नेऊया, आणि तो भाग आपण उद्या घेऊ. आज बरोबर आपण इथे थांबू.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.